हॅलो, महामुनी सर बोलतोय ना? विशाल बोलतोय सर, पन्हाळ साहेबवर वचन म्हटलं. ते फ्लॅट संदर्भात भेटलो होतो आपण मागे, काय झालं का सर डिसिजन तुमचा? बर बर, ओके. पुढे होणार आहे ना सर, टावर एकच्या साईडने रोड डायरेक्ट फाट्यामध्ये जाणार आहे. फ्युचर डेव्हलपमेंट आहे. ओके ओके, बर बर, ठीक आहे सर.